बालवाणीवर तुमचा प्रश्न विचारल्याबद्दल धन्यवाद. तुमच्या प्रश्नाचे उत्तर आहे, मुलगी आपले संरक्षण विविध प्रकारे करू शकते. जर कोणी छेड काढली तर तिथे न भीता समस्येचा सामना करू शकते. त्याचबरोबर ओरडून जनता एकत्र करून आपली समस्या सोडवू शकते. आशा आहे की तुम्हाला तुमच्या प्रश्नाचे उत्तर मिळाले असेल. बालवाणीमध्ये सामील झाल्याबद्दल धन्यवाद. तुमचे प्रश्न भविष्यातही बालवाणीवर असेच विचारत राहा.